आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. युवकांमधला नवोन्मेष आणि तंत्रज्ञान कौशल्य ही देशाची खरी ताकद. पंतप्रधानांचं प्रतिपादन. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन अंतिम फेरीचा प्रारंभ. गव्हाच्या साठ्याच्या मर्यादेत केंद्र सरकारकडून कपात. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नाहयान आज नवी दिल्लीत चौथ्या भारत संयुक्त अरब अमिरात धोरणात्मक संवाद परिषदेत सहभागी होणार. अफगाणिस्तानचे निर्वासितांसाठीचे मंत्री खलील रेहमान हक्कानी यांचा काबूलमध्ये आत्मघातकी हल्ल्यात मृत्यू. आणि फिफाच्या 2030 फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धेचं यजमानपद स्पेन पोर्तुगाल आणि मोरोक्कोला तर 2034 विश्वकरंडक स्पर्धेचं यजमानपद सौदी अरेबियाला. आता सविस्तर बातम्या. भारताचं सामर्थ्य आमची युवाशक्ती आहे आणि युवकांमधला नवोन्मेष आणि तंत्रज्ञान कौशल्य ही आमची खरी ताकद असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सातव्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या अंतिम फेरीतल्या 1300 विद्यार्थ्यांशी पंतप्रधानांनी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. देशभरातल्या 51 केंद्रांवर या स्पर्धा सुरू आहेत. देशातले युवक विविध समस्यांवर उपाय शोधून तोडगा काढत सरकारला साथ देत असून यामुळे भारत विकसित होण्याच्या मार्गावर आहे याचा विश्वास वाटतो असं पंतप्रधान म्हणाले. हॅकेथॉनच्या काल सुरू झालेल्या अंतिम फेरीत महाराष्ट्रातल्या मुंबई, पालघर, बुलडाणा, नांदेड, कोल्हापूर, नाशिक, धुळे, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर इत्यादी जिल्ह्यांमधल्या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. पुण्यातल्या एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठात हार्डवेअर गटाची अंतिम फेरी होत आहे. बहुपैलू चित्रकर्मी राज कपूर यांच्या कुटुंबियांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. राज कपूर यांची जन्मशताब्दी 14 डिसेंबरला आहे. त्यानिमित्तानं 40 शहरांमध्ये 13 ते 15 डिसेंबर या काळात राज कपूर चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला असून त्यासाठी कपूर कुटुंबियांनी पंतप्रधानांना आमंत्रण दिलं. राज कपूर यांनी जगाला भारताचं महत्व दाखवून दिलं असं पंतप्रधानांनी याप्रसंगी सांगितलं. राज कपूर यांचा करिश्मा मध्य आशियात अजूनही कायम असून त्यांच्या जीवनावर चित्रपट बनवावा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. मध्य आशियात भारतीय चित्रपटांसाठी खूप संधी असून ती साधण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले. तत्कालीन जनसंघाला निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर त्या पक्षाच्या नेत्यांनी राज कपूर यांचा फिर सुबह होगी हा चित्रपट बघायचं ठरवलं अशी आठवण मोदी यांनी सांगितली आणि या पक्षानं आता पहाट बघितली आहे अशीही पुस्ती जोडली. गव्हाच्या साठ्याच्या मर्यादेत बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. हे बदल 31 मार्च 2025 पर्यंत लागू असतील. आता मोठे व्यापारी आणि घाऊक विक्रेत्यांसाठी गव्हाच्या साठ्याची मर्यादा 2000 टनांवरून 1000 टनांपर्यंत कमी करण्यात आली आहे. किरकोळ विक्रेत्यांसाठी प्रति विक्री कक्षासाठीची मर्यादा 10 टनांवरून 5 टनांपर्यंत आणण्यात आली आहे. अन्न सुरक्षेचं नियोजन करण्यासाठी आणि काळा बाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधले व्यापारी, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते आणि इतरांसाठी गव्हाच्या साठ्यावर मर्यादा घातली होती. आता त्यात बदल करण्यात आले आहेत. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. देशात गहू मुबलक प्रमाणावर उपलब्ध असल्याचंही त्यात स्पष्ट करण्यात आलं आहे. भारताची 2035 पर्यंत भारत अंतरिक्ष स्टेशन हे स्वतःचं अवकाश स्थानक उभारण्याची योजना आहे असं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी काल सांगितलं. भारताची 2040 पर्यंत चंद्रावर उतरण्याचीही योजना असल्याची माहिती त्यांनी दिली. दिल्लीत विज्ञानविषयक मंत्रालयांची कामगिरी या विषयावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकारनं अवकाश क्षेत्रात केलेल्या सुधारणांची माहिती त्यांनी दिली. आतापर्यंत 432 परदेशी उपग्रह भारतातून प्रक्षेपित केले असल्याचं ते म्हणाले आणि त्यातले 90% उपग्रह गेल्या 10 वर्षांमध्ये प्रक्षेपित झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. जैवतंत्रज्ञान, जैव अर्थव्यवस्था, संरक्षण आणि कृषी या क्षेत्रांमध्ये विज्ञानाच्या माध्यमातून भारतानं मोठी भरारी घेतल्याचं त्यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नाहयान आज नवी दिल्लीत चौथ्या भारत संयुक्त अरब अमिरात धोरणात्मक संवाद परिषदेत सहभागी होणार आहेत. नाहयान आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी संयुक्त अरब अमिरातीच्या नेत्यांचं समाज माध्यमांवरून स्वागत केलं आहे. या भेटीमुळे उभय देशांमधली भागीदारी आणखी बळकट होईल असं त्यांनी म्हटलं आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात अनेक शतकांपासून व्यापार होत असून 2022-23 या वर्षात भारतात थेट परकीय गुंतवणूक करणारा संयुक्त अरब अमिरात हा चौथा देश असल्याचं आकाशवाणीच्या प्रतिनिधीनं म्हटलं आहे. भारतात पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात एकंदर 75 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही अमिरातीनं दिली आहे. अफगाणिस्तानचे निर्वासितांसाठीचे मंत्री खलील रेहमान हक्कानी यांचा काल आत्मघातकी हल्ल्यात मृत्यू झाला. काबूलमधल्या त्यांच्या कार्यालयात हा स्फोट झाला. हक्कानी कागदपत्रांवर सही करत असताना आत्मघातकी हल्लेखोरानं प्रवेश केला आणि त्यानं बॉम्ब उडवून दिला. या हल्ल्यात आणखी 6 जणांचाही मृत्यू झाला. हा हल्ला आयसिसच्या अतिरेक्यांनी घडवून आणल्याचा आरोप अफगाणिस्ताननं केला आहे. मात्र अजून कोणत्याही संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं सत्तेवर ताबा मिळवल्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. हक्कानी यांचे पुतणे सिराजुद्दीन हक्कानी हे तालिबान सरकारमध्ये गृहमंत्री आहेत. खलील हक्कानी हे अमेरिकेनं दहशतवादी संघटनेच्या यादीत समाविष्ट केलेल्या हक्कानी नेटवर्क या संघटनेचे महत्वाचे सदस्य होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारताच्या बँकिंग क्षेत्रात विशेषतः सार्वजनिक बँकांमध्ये आमूलाग्र बदल झाले असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचा पैसा भ्रष्टाचारासाठी वापरला जात असल्याचा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा आरोप तथ्यहीन असल्याचं सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचा विशिष्ट उद्योगपतींसाठी एटीएम म्हणून वापर केला जात असे अशीही टीका सीतारामन यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात केली आहे. पुरुषांच्या 2030 फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धेचं यजमानपद स्पेन पोर्तुगाल आणि मोरोक्कोला तर 2034 विश्वकरंडक स्पर्धेचं यजमानपद सौदी अरेबियाला मिळाल्याचं आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ म्हणजे फिफानं म्हटलं आहे. फिफाची विशेष बैठक काल पार पडली त्यात मतदानानंतर यजमान देशांची घोषणा करण्यात आली. 2030 हा विश्वकरंडक स्पर्धेचं शतकपूर्ती वर्ष असल्यामुळे त्यावर्षीचे 3 सामने अर्जेंटिना पॅराग्वे आणि उरुग्वेमध्येही खेळवले जाणार आहेत. फिडे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत आज दुपारी भारताचा ग्रँडमास्टर डी गुकेश आणि चीनचा गेल्या वेळचा विजेता डिंग लिरेन यांच्यात 14वा आणि अंतिम सामना होणार आहे. या सामन्यातल्या विजेत्याला जागतिक विजेत्याचा मान मिळणार आहे. हा सामना अनिर्णित राहिल्यास उद्या स्पीड चेस प्रकारातून विजेता निवडला जाईल. काल गुकेश आणि लिरेन यांच्या 13वा सामना 5 तासांच्या लढतीनंतरही अनिर्णित राहिला. दोन्ही खेळाडूंना सध्या प्रत्येकी 6.5 गुण मिळाले आहेत. खेलो इंडिया 2025 हिवाळी स्पर्धा लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये 2 स्वतंत्र टप्प्यांमध्ये होणार आहेत. लडाखमध्ये 23 ते 27 जानेवारी या काळात आईस हॉकी आणि आईस स्कीइंग सारख्या स्पर्धा होणार आहेत तर जम्मू काश्मीरमध्ये 22 ते 25 फेब्रुवारी या काळात अल्पाईन स्कीईंग स्नोबोर्डिंग अशा स्पर्धा होणार आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात काल पर्थ इथं झालेल्या 50 षटकांच्या 3रे आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 83 धावांनी पराभव करत ही संपूर्ण मालिका जिंकली. 299 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव 45 षटकं आणि एका चेंडूत 215 धावांमध्येच आटोपला. भारताकडून स्मृती मंधानानं सर्वाधिक 105 धावा केल्या. अरुंधती रेड्डीनं 4 बळी घेतले. तत्पूर्वी एनाबेल सदरलँडच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं 6 गडी गमावून 298 धावा केल्या. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. युवकांमधला नवोन्मेष आणि तंत्रज्ञान कौशल्य ही देशाची खरी ताकद पंतप्रधानांचं प्रतिपादन. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन अंतिम फेरीचा प्रारंभ. गव्हाच्या साठ्याच्या मर्यादेत केंद्र सरकारकडून कपात. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नाहयान आज नवी दिल्लीत 4थ्या भारत संयुक्त अरब अमिरात धोरणात्मक संवाद परिषदेत सहभागी होणार. अफगाणिस्तानचे निर्वासितांसाठीचे मंत्री खलील रेहमान हक्कानी यांचा काबूलमध्ये आत्मघातकी हल्ल्यात मृत्यू. आणि फिफाच्या 2030 फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धेचं यजमानपद स्पेन पोर्तुगाल आणि मोरोक्कोला तर 2034 विश्वकरंडक स्पर्धेचं यजमानपद सौदी अरेबियाला. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.